श्री दासबोध दशक सहावा देवशोधन समास दुसरा ब्रह्म पावन निरूपण
श्री राम ऐका उपदेशाची लक्षणे सायुज प्राप्ती होये जेणे नाना मतांचे पेखणे कामानये सर्वथा ब्रह्मज्ञाने विण उपदेश तो म्हणून ये विशेष धान्ये विण जैसे भूस खाताने नाना काबाड बळविले नातरी तक्रची घुसळिले अथवा धुणची सेविले सावकास नाना साली भक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैशा तैसे ब्रह्मज्ञाने विण नाना उपदेशाचा सीण सार सांडून असार कोण शाहाणा सेवी आता ब्रह्म जे का निर्गुण तेची केले निरूपण सुचित करावे अंतःकरण श्रोते जनी सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाणा परंतु हे तगेना सर्वकाळ आदियंती ब्रह्म निर्गुण तेची शाश्वताची खूण येर पंचभूतिक जाण नासिवंत ये रवी हे पाहाता भूते देव कैसे म्हणावे त्याते भूत म्हणता मनुष्याते विषाद वाटे मातो जगज्जनक परमात्मा त्यास वाणी भूत उपमा जाची कळे ना महिमा ब्रह्मादिकांसी भूतायसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष या कारणे महापुरुष सर्व जाणती पृथ्वी आप तेज वायु आकाश यास बाय जगदीश पंचभूतासी आहे नाश आत्मा अविनाश रूपी जे जे रूप आणि नाम तो तो आवघाची भ्रम नाम रूपातीत वर्म अनुभवे जाणावे। पंचभूते आणि त्रिगुण ऐसी अष्टधा प्रकृति जाण। अष्टधा प्रकृति स नामाभिधान दृश्य ऐसे। तिहे दृश्य नासीवंत ऐसे वेद श्रुति बोलत। निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी। जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळिता जळेना। कालविता कालवेना आपे करूनी। जे वायुचे निउडेना, जे पडेना ना झडेना। जे घडेना नादडेना परब्रह्मते। जासी वर्णची नसे, जे सर्वाहूनी अनारिसे। परंतु असतची असे सर्व काळ। दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले। सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे। दृष्टी सलागली सवे, जे दिसेल तेची पाहावे। परंतु गुजते जाणावे गोप्य आहे। प्रगटते जाणावे असार, आणि गुप्त ते जाणावे सार। गुरुमुखे हा विचार उमजो लागे। जे उमजेना ते उमजावे, जे दिसेना ते पाहावे। जे कळेना ते जाणावे विवेक बळे। गुप्ततेची प्रगट वावे, असाध्यतेची साधावे। कानडेचे अभ्यासावे सावकास। वेदविरंची आणि शेष, जेथे सिणले निशेष। तेची साधावे विशेष परब्रह्मते। तरी ते कोणे परी साधावे, तेची बोलिले स्वभावे। अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्मते। पृथ्वी नभे आपन भे, तेजन भे वायुन भे। वर्णवेक्त ऐसे नभे अव्यक्त ते। तया सम्हणावे देव वरकड लोकांचा स्वभाव। जितुके गाव तितुके देव जना कारणे। ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यया आला। आता आपणची आपला शोध घ्यावा, माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळाचे तो। मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे। पाहता देहाचा विचार अवघात तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडिता सार, आत्माच उरे। आपणासी ठावची नाही, येथे पाहाणे न लगे काही। तत्वे ठाईचा ठाई विभागून गेली, बांधली आहे तो गाठोडी। जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता ही गाठोडी आडळेना। तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार, एक आत्मा निरंतर आपण नाही। आपणासी ठावची नाही, जन्म मृत्य कैचे काई। पाहता वस्तुचा ठाई पाप पुण्य नसे। पाप पुण्य ये मयातना, हे निर्गुणी तो असेना। आपण तोची तरे जन्म मरणा ठाव कैचा। देह बुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला। देहातीत होता पावला मोक्षपद, झाले जन्माचे सार्थक। निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहिलाच पाहावा। जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य वो सरे। स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र, आपणास निवेदावे। आपण विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे याचे नाव। आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे। आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तु निरंतरी, आपण आत्मा अंतरी बोध झाला। त्या ब्रह्म बोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो डाला, देहो प्रारब्धि टाकेला सावकास। यासी म्हणिजे आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान। परब्रह्मी अभिन्न भक्तची जाना, आता होणार ते होईना का, आणि जाणार ते जाईना का। तुटली मनातील आशंका जन्म मृत्याची, संसारी पुंडावे चुकले, देवा भक्ता ऐक्य झाले। मुख्य देवास ओळखिले, सत्संगे करुणी।
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्म पावन नाम समास दुसरा।